नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाई दरम्यान आज सकाळी एका दहशतवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. काल रात्री झालेल्या गोळीबारात 2 जवान शहीद झाले असून अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. लेफ्टनंट कर्नल प्रीतपाल सिंग आणि शिपाई हरविंदर सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली वाहत असून त्यांचं धाडस आणि समर्पण आपल्याला नेहमीच प्रेरणा देईल अशा शब्दात भारतीय लष्करानं शोकसंवेदना व्यक्त केली. ऑपरेशन अखल संदर्भात समाज माध्यमांवर या अनुषंगानं भारतीय लष्करातर्फे माहिती देण्यात आली आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन. 9 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू झालं. यामुळे स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन दिशा मिळाली आणि अनेक वीरांनी देशासाठी प्राण अर्पण केलं. या दिनाचं स्मरण म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या शूर सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्र श्रद्धांजली वाहिली आहे. या वीरांच्या साहसामुळेच असंख्य लोकांमध्ये देशभक्तीची भावना आणि स्वातंत्र्याची इच्छा जागृत झाली असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आज भाऊ बहिणीच्या पवित्र रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात देशभरात साजरा होत आहे. बहीण भावाचं अतूट नातं राखीच्या धाग्यातून अधिक बळकट करून भावाकडून बहिणीला काळजी संरक्षणाबाबत आश्वस्त करण्याचा यामागे उद्देश आहे. यानिमित्त ठिकठिकाणी रंगीबिरंगी राख्या भेटवस्तू मिठाईनं बाजारपेठा फुलल्या आहेत. नारळी पौर्णिमेचा सण काल राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. कोळी बांधवांनी समुद्रकिनारी दर्याची पूजा करून पारंपरिक नृत्यात सहभाग घेतला. मासेमार बांधव या दिवशी सोन्याचा प्रतिकात्मक नारळ समुद्रात अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतात आणि यापुढे मासेमारी करण्यासाठी उत्तम काळ जावा अशी प्रार्थना करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे सरकारला आतापर्यंत 34 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुली उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी काल राज्यसभेत दिली. या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी शिक्षण आरोग्य पर्यावरण नवोन्मेष आणि समाजसेवेच्या कार्यात भारतीय नागरिकांच्या प्रेरणादायी कामाची माहिती दिली. देशभरात मोठ्या प्रमाणात विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मन की बात कार्यक्रमातून नागरिकांमध्ये राष्ट्रनिर्माणाचे भागीदार होण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचं मुरुगन यांनी नमूद केलं. पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार प्रत्येक ई रिक्षाच्या किमतीवर 20% अनुदान देणार आहे. वर्षभरात महाराष्ट्रातील 10,000 महिला लाभार्थ्यांना या रिक्षांचं वितरण होणार आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल कोल्हापुरात सांगितलं. तटकरे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात पिंक ई रिक्षा आणि रुपे कार्डचं वितरण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. वाहनाचं अद्ययावत ठिकाण दर्शवणाऱ्या GPS प्रणालीसह रिक्षात बसलेल्या व्यक्तीचं छायाचित्र काढण्याची सुविधाही या पिंक रिक्षात आहे. शाश्वत शेती कृषी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातलं मोलाचं योगदान आणि कार्याबद्दल अकोला इथल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला यंदाचा इन्स्टिट्यूशनल फेलो राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आला आहे. हा सन्मान नवी दिल्लीतल्या भारतीय बागायती संघटनांचे संघटन असलेले कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं बिहारमधील साबौर इथं आयोजित राष्ट्रीय फलोत्पादन परिसंवादात प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या वतीनं डॉ प्रकाश कडू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यात मालसाने शिवारात सोग्रस फाट्याजवळ शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव प्रवासी वाहनाची धडक बसली. या अपघातात एक विद्यार्थी ठार तर 11 विद्यार्थी जखमी झाले. काल सायंकाळी 6:30 शाळा सुटल्यानंतर भुत्याने आणि मालसाण या गावचे 12-14 विद्यार्थी घोळक्यानं राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जात असताना ही दुर्घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या प्रवरानगर इथं पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125व्या जयंती दिनानिमित्त प्रवरा परिवारातर्फे काल साहित्य आणि कला गौरव पुरस्कार वितरण सोहळा आणि शेतकरी दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कोल्हापूरचे डॉ सुनीलकुमार लवटे यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मुंबईच्या डॉ मीनाक्षी पाटील आणि डॉ HV देशपांडे यांना, तसंच राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप यांना, तर राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार अतांबऱ्या शिरढोणकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना प्रदान करण्यात आले. परभणी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड प्रवृत्तीचे तसंच नागरिकांना आणि मालमत्तेला धोका निर्माण करणाऱ्या 6 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1:00.